नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. राज्यात अतिवृष्टीमुळे 70 लाख एकर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. शेती पशुधनासह ग्रामीण भागात रस्ते आणि घरांचं अतोनात नुकसान झालं असून युद्धपातळीवर बचाव आणि मदत कार्य सुरू असल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. स्थानिक प्रशासनाला तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवण्यात येणार असल्याची ग्वाहीही भरणे यांनी यावेळी दिली. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरच पूरग्रस्त भागांना भेट देणार असल्याचं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पालकमंत्र्यांनी आपल्या नेमून दिलेल्या जिल्ह्यात आणि आमदारांनी आपल्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या बांधावर गावोगावी नुकसानग्रस्त भागात जाऊन बाधित नागरिकांना त्वरित दिलासा आणि मदत द्यावी तसंच प्रशासनानं त्वरित पंचनामे करण्यास सुरुवात करावी असे निर्देश पवार यांनी दिले. मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. धाराशिव, बीड, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यात 15 तालुक्यातली अनेक गावं मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. पुरात अडकलेल्या 99 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. मांजरा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे खोंदला गावातील 20 कुटुंब ग्रामपंचायत कार्यालयात आसरा घेत आहेत. वागेगवण, कारंजा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस सुरू आहे. बीड जिल्ह्यातल्या 29 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 125% पाऊस झाला. बिंदुसरा, गोदावरी, करपरा आणि सिंदफणा नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. खरीपातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, बाजरी आणि तुरीसारखी पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज बीड जिल्ह्यात कामखेडा, हिंगणी हवेली, पेंडगावसह सिंदफणा नदीकाठच्या गावांना भेटी देऊन नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या. आमदार संदीप क्षीरसागर यांनीही पूरग्रस्त भागाचा दौरा करून नागरिकांची मदत केली. हिंगोली जिल्ह्यात वसमत आणि औंढा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. औंढा तालुक्यात पिंपदरी इथल्या गावालगतच्या ओढ्याला आलेल्या पुरात नामदेव रिठे हा तरुण वाहून गेला. त्यांचा मृतदेह आज आढळून आला. कुरुंदा गावात महावितरणच्या 33 KV उपकेंद्रात पाणी शिरल्यानं परिसरातला विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. पांगरा शिंदे गावातही ढगफुटी सदृश पावसामुळे गावात पाणी शिरलं असून जवळपास 100 शेतकरी आणि शेतमजूर अडकले होते. त्यांना ग्रामस्थांनी गावात परत आणलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड, कन्नड, वैजापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती आहे. बाभुळगाव आणि टाकळी इथं प्रत्येकी एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं वृत्त आहे. नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणातून सध्या 2272 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पैठणचं जायकवाडी धरण जवळपास पूर्ण भरलं असून धरणात सध्या 92,039 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातून सध्या 1,03,752 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. मांजरा धरणातून 43,516, माजलगाव धरणातून 1,15,243 तर सीना कोळेगाव प्रकल्पातून 70,000 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग होत आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारनं तातडीनं मदत करावी अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. या नुकसानीची राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे करावेत तर केंद्र सरकारनं देखील नैसर्गिक आपत्ती निवारणातून मदत करावी असं पवार म्हणाले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावेत असंही त्यांनी म्हटलं आहे. वस्तू आणि सेवा कर प्रणाली अंतर्गत सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. ग्राहकांना या सुधारणांचा लाभ मिळत नसल्यास राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक 1915 या क्रमांकावर किंवा 8800001915 या व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार नोंदवावी असं आवाहन केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं केलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार आहेत. मल्याळी चित्रपट अभिनेता मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.